आज छे दैनिक सुभक्ती परबोध 21 जुलै। निरुत्साहाचा सामना करण्यासाठी आदर्श। माझा देह व माझे हृदय ही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे। स्तोत्रसंहिता 73:26। जसा की मराठीत हा शास्त्रपाठ आहे, या वचनातील क्रियापद शब्दशः केवळ खचली असे आहे, खचू शकते असे नाही। परमेश्वराने पिडलेला आसाफ नावाचा हा स्तोत्रकर्ता म्हणतो, माझा देह व माझे हृदय ही खचली आहे, मी खिन्न झालो आहे, मी निराश झालो आहे। पण मग लगेचच तो त्याच्या निराशेविरुद्ध एक व्यापक अशा दृष्टिक्षेपातून अति जोमाने ऐलान करतो, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे। स्तोत्रकर्ता नैराश्याने वैतागून खचत नाही, तर तो पलटवार करून आपल्या अविश्वासाबरोबर लढा देतो। थोडक्यात तो असे म्हणत आहे, मी स्वतःमध्ये खूप अशक्त आणि असहाय्य असा आहे आणि मी या गोष्टीशी स्पर्धा करू शकत नाही। माझा देह मरणासन्न झाला आहे आणि माझे हृदय जवळजवळ मृत झाले आहे, पण या औदासीनपणाचे कारण काहीही असो, मी नमणार नाही। मी स्वतःवर नव्हे तर देवावर विश्वास ठेवे, तोच माझे सामर्थ्य व माझा वाटा आहे। पवित्र शास्त्रात औदासीनतेत बुडलेल्या जीवांशी संघर्ष करणाऱ्या पवित्र जनांची बरीच उदाहरणे आहेत। स्तोत्र 19:7 म्हणते, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते। हे या गोष्टीची स्पष्ट कबुली देणे आहे की पवित्र जनांच्या जीवाला कधी कधी पुनरुज्जीवाची गरज असते, आणि जर असे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असेल तर एका अर्थाने ते मृत असे होते, त्यांना असेच वाटायचे। 22:23 मध्ये तेच सांगतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो। आपल्या मनासारखा मनुष्य, 1 शमूएल 13:14 असलेला दावीद याच्या जीवाला सुद्धा पुनरुज्जीवनाची गरज होती। त्याचा जीव तहानेने जणू मृतप्राय झाला होता आणि खचून गेला होता, तरी देव त्याचा जीव संत पाण्याजवळ घेऊन गेला व त्याला पुन्हा जीवन दिले। देवाने या सर्व साक्षी बायबलमध्ये देऊन ठेवल्या, जेणेकरून आपण ज्या ज्या वेळी नैराश्याने खचतो आपण त्यांचा उपयोग अविश्वासाशी लढा देण्यास करावा, आणि आपण अविश्वासाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवून लढतो। देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे। आम्ही त्या उपदेशाने स्वतःला उत्तेजन देतो आणि आम्ही तो सैतानाच्या तोंडावर मारतो व त्या अभिवचनांवर विश्वास ठेवतो।